93.5 Red FM पे
आला रे आला संग्राम आला
सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम वर. नमस्कार, मी आहे संग्राम आणि माझ्या बरोबर आहेत वंदना. शी इज केसरी इव्हेंट मॅनेजर.
एक जिप्सी आहे माझ्या खोल मनात दडून.
ब्रॉट टू बाय केसरी टूर्स, स्प्रेडिंग स्माइल्स अँड हॅपीनेस.
वंदना, छोटा ब्रेक नावाचा एक तुमचा प्रकार आहे, काय येते
संग्राम? हल्ली लोकांना फिरायला तर खूप आवडतं, पण कसं आहे की मोठ्या मोठ्या सुट्या मिळत नाहीत सारख्या, म्हणजे वर्षांनी, दीड दोन वर्षांनी जाऊ शकतात, पण मधून मधून ब्रेक हवा असतो प्रत्येकाला. मग विकेंडला जोडून जर सुट्ट्या आल्या तर आम्ही त्यांना 3 nights 4 days चे असे छोटे छोटे ब्रेक्स म्हणून त्यांना थायलंड, बाली, दुबई, सिंगापूर, मालदीव
असे
हे आम्ही छोटा ब्रेक म्हणून एक नवीन प्रोडक्ट आमचं डेव्हलप केलं आणि प्रचंड लोकांना ते आवडतंय, त्याची डिमांड पण खूप आहे. लोक थोड्या दिवसात मस्त धमालमसी करून एकदम फ्रेश होऊन पुन्हा आपल्या आयुष्याकडे वळतात.
क्या बात है, दॅट्स वंडरफुल. वंदना इज द केसरी इव्हेंट मॅनेजर. थँक्यू व्हेरी मच फॉर दिस.
थँक्यू संग्राम. संग्राम बोलतो, पुणेकर खुलतो, रेड एफ एम बजाते रहो.